अरे दिलीप प्रभाळकर, मामाच्या पोरीकडे केस कसा मागायचा रे?
अरे अमोल, अमोल पालेकर, मी सुद्धा मागितला होता मामाच्या पोरीकडे केस. मी तिला म्हणालो, मला किस दे किस, मी तुला कैरी कैरी देईन चौकटच्या राजामधली. पण तू कसा मागितला रे केस?
मी म्हणालो, अरे ओ झुम्मा बाहर निकल, आज झुम्मा है मुझको आके किस दे दे. वैसे हमारे बाजू में तो चंपा है, शीला है, कुम्मू है, लेकिन उनके पास कभी मैंने किस मांगा नहीं. आज तेरे पास मांग रहा हूँ. और वैसे माँ भी बोली है कि किस के बगैर घर नहीं आने का. प्लीज़ किस दे दे, वैसा कुछ नहीं, दो तीन दिन के बाद लौटा दूंगा.
अरे वाह 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 वाह, म्हणजे तिने किस दिला की काय?
किस दिला रे, पण तो खोबऱ्याचा दिला.
मामाची पोर मना देताय किस. हे वन टू थ्री अँड फोर फाय सिक्स, मामाची पोर मना देताय किस. वन टू थ्री अँड फोर फाय सिक्स, मामाची पोर मना देताय किस. मामाची पोर हाय लय शिकलेली, केसांत बॉय कट हाय मारलेली. ही फॅशन करतय नखरे वाली, गालाला पावडर घोटाला लाली. ही येव जाऊ म्हणतय व्हॉट इज दिस, ही येव जाऊ म्हणतय व्हॉट इज दिस. मामाची पोर म्हण देताय किस. बघूशी मना ही इशारा करतय, रोज मन बागेन भेटावला वारतय. संगाती जेवूनशी फिरावला नेतय, जोरीन बेसूनशी गोर गोर बोलतय. आय लय बाय साय लय कॉन्टॅक्ट फिक्स, आय लय बाय साय लय कॉन्टॅक्ट फिक्स. मामाची पोर मन देताय किस. मामा हाय माझा पैसे वाला, तरी बी हाय लय कंजूस साला. हे रोज रोज पाहिजे पिवाला त्याला, दारू पिऊन शी करतय साला. तो विस्कित करतय बियर मिक्स, तो विस्कित करतय बियर मिक्स. मामाची पोर मन देताय किस. वन टू थ्री अँड फोर फाय सिक्स, मामाची पोर मन देताय किस. वन टू थ्री अँड फोर फाय सिक्स, मामाची पोर मन देताय किस. 1, 2, 3.